कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी शशांक शेंडे. तुम्ही ऐकताय माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
सकाळमध्ये जाहिरात आलेली होती की पंडित सत्यदेव दुबे यांची कार्यशाळा, तर मग ते पाचवं वर्कशॉप होतं. तेव्हा मी कुठून करी पैसे हे करून ते करून तिथे पैसे भरले आणि मी तिथे गेलो. मला मुळात सगळ्यात अट्रॅक्शन होतं गजाभाऊंचं, गजानन परांजपेंचं. टिळक स्मारकला ही लोक विदाऊट माईक प्रयोग करायचे आणि गजाभाऊचं ऐकल्यानंतर मग मी तिथे गेलो आणि मी म्हटलं मला हे करायचं. ते रिवाईज करत होते कार्यक्रम पूर्णपणे आणि मग मी कवितांचा तो सेट विकत घेतला सगळा आणि मी माझ्या पद्धतीने म्हणायचो. मी कॉन्फिडन्स आला त्याच्यानंतर. एका पॉईंट नंतर त्यांनी मला एक कडवं दिलं त्या कार्यक्रमामधलं, चार कोळसेवाले नावाची कविता होती. आणि मग मी माझ्या पद्धतीने करत राहिलो. आणि मग एक दिवशी राजाभाऊ चाले मला म्हटले की हा ते गजा काय आता मॅकबेथ म्हणत नाहीये, तर तू म्हणशील का मॅकबेथ? मी म्हटलं आहे पाठ मला, मी म्हणतो. आणि मग मी तिथून त्या कविता म्हणायला लागलो. मी नंतर खूप वर्षानंतर अमृता म्हटली की अरे दुबेजी इतना दरवेल तुझं उदाहरण द्यायचं. वो लडका देखो वो कर रहा है ना पीछे उसके जैसे एक्सरसाइज करते जा, यहाँ पे क्या बैठे हो. म्हटलं पण मला माहित नाही. ती म्हटली नाही दुबेजींना हे होतं म्हटली तुझ्याविषयीचं. आणि दुबेजी सतत बघत असायचे म्हणे. दुबेजींचा वाढदिवस होता एकदम आणि सगळेजण आलेले होते. दीपा लागू होते, अशोक कुलकर्णी होते, खूप खूप सोनाली होती, अमृता होती, ज्योतिताई सगळे होते. आणि मग दुबेजी हिंदी कविता अप्रतिम म्हणायचे, फारच कमाल कविता म्हणायचे. मग सुख का दुःख म्हटली, त्याच्यानंतर त्यांनी याची प्रस्तावना म्हटली अंधायुगची. अंधायुग कदापि न लिखा जाता, यदि उसका लिखना न लिखना मेरे वश की बात. मग दुधीपते म्हटले नाही नाही रे दुबे ते नाही रे ते नाही ते ह्याचं म्हण म्हणे. गांधारी शाप देते कृष्णाला, त्याच्यात ती गांधारी ना तळतळून बोलत असते त्याला. आणि त्या संपूर्ण ह्याच्यात त्यांना बोलताना दुबेजी एका ठिकाणी अडखळले आणि त्यांना वाक्यच आठवेनात काही करून. मग मला पाठ होतं. मग मी आणि हे अत्यंत काय नैसर्गिकपणे झालेली गोष्ट होती माझ्याकडनं, की ती अभावितपणे किंवा अनाहूतपणे झालेली गोष्ट होती. ती क्यू नाही वो शाप दिया तुमने भीम को, जो दिया तुमने निरपराध अश्वत्थामा को, प्रभुता का दुरुपयोग किया आहे कृष्ण तुमने. आणि मग त्याच्यानंतर कृष्ण तिला सांगतो की प्रभू या परात्पर हूं पर पुत्र हो तुम्हारा माते, जितनी बार जो भी सैनिक भूमिशाही हुआ है वो कोई और नहीं था, वो मैं ही था. गिरता था घायल होकर रणभूमि में, अश्वत्थामा के अंगों से रक्त पीप स्वेद बनकर बहूंगा, मैं ही युग युगांतर तक जीवन हूँ मैं तो, मृत्यु भी तो मैं ही हूँ माँ, शाप ये तुम्हारा स्वीकार है. आणि मी ते दुबेजींना हे केलं, प्रॉम्प्ट केलं आणि म्हातारं भयंकर दुबेजी म्हटलं आणि ते त्यावेळेला रिॲक्ट झाले नाहीत की हां असं म्हटले. आणि मग परत आणि दुसऱ्या दिवशी मला बोलून घेतलं त्यांनी आणि मला आहे ना असं एवढं बाळ दिलं त्यांनी 70 कवितांचं. मी म्हटलं दुबेजी मला नाही शक्य ते. ती म्हणजे मी खरं तर मी ऍक्टर म्हणून त्या गोष्टीला गिव्हअप मारला होता. मी ते म्हणजे पाठ केलं असतं तर आज मला त्याचा फायदा झाला असता खूप सारा. पण मग अशा पद्धतीचे त्यांच्याकडनं काय 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 गोष्टी येत होत्या माझ्यापर्यंत.
मला सांगा की ह्या दरम्यान तुम्ही मुंबईला जाण्याचा निर्णय जेव्हा घेतला, तुमचा स्ट्रगल कसा होता मुंबईचा?
लौकिक अर्थाने स्ट्रगल म्हणता येईल अशा पद्धतीचा स्ट्रगल मी कधीच केला नाही. मी सगळ्यात पहिल्यांदा मुंबईमध्ये गेलो 2000 साली, ज्यावेळेला मी एका इंग्लिश चित्रपटाला मी असोसिएट डिरेक्टर होतो. हँगमन नावाची फिल्म होती.
पण तुम्हाला ही फिल्म म्हणजे सर आता ऑनेस्टली स्पीकिंग कितीतरी मराठी कलाकार आहेत की ज्यांनी पुण्यातनं सुरुवात केली पण तरी देखील ते असे इंग्लिश किंवा हिंदी फिल्म पर्यंत पोहोचू नाही शकले, तुम्ही कसे पोहोचलात?
तर मला आहे ना मी त्याच्या अगोदर मी एक इंग्लिश फिल्मच केली होती माया द रियालिटी नावाची आणि ती फिल्म तशी बाहेर गाजली होती. तो विशाल भंडारीच डिरेक्टर होता त्याचा. विशाल भंडारी बरोबर ज्यावेळेला मी काम करायला लागलो त्याला मी असोसिएट डिरेक्टर म्हणून त्याच्याबरोबर काम करत होतो आणि मी त्याच्याबरोबर स्क्रिप्टवरती काम करायचो आणि त्या स्क्रिप्टवरती काम करण्याच्या ह्याच्यामध्ये मग ते माझ्या ओळखी होत गेल्या हिंदीच्या सर्कलमध्ये. पण मी तशा मला त्या हिंदीतल्या सर्कलच्या तो एक प्रोजेक्ट जर सोडला ना तर नंतर फार काही मला त्याचा उपयोग झाला नाही कधी, कारण मी फार सिरियस नव्हतो ऍक्टिंगच्या बाबतीत.
पण ह्या दरम्यान तुमचं नाटक सुरू होतं, तुम्ही नाटकांमध्ये काम करत होता, तुम्ही तुमचा साईड बाय साईड बिझनेस पण सांभाळत होतात, हे सगळं होतं. पण कुठेतरी कोणाला तरी स्पार्क दिसतो ना आपल्यामध्ये, तर ते तुम्हाला मिळालं पहिलं कॉम्प्लिमेंट, ते कोणाकडनं मिळालं? कारण तुम्ही तोपर्यंत मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झाला होतात नाटकांच्या ग्रुपमध्ये कदाचित.
नाटकात सुद्धा मी कमर्शियल फक्त एक नाटक केलं आयुष्यात, मनोमिलन नावाचं, जी मी पूर्वी एकांकिका करायचो. कमर्शियल म्हणजे धंदेवाईक नाटक आपण ज्याला म्हणू शकतो आणि त्याच्यात माझं कधीच जमणं शक्य नाही, कारण त्याला जाणारा वेळ आणि त्याच्यामध्ये जाणारी एनर्जी, मिळणारे पैसे आणि होणारा मनस्ताप हे फारच व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे मी त्या रंगभूमीवरती कधीच रमलो नाही आणि पुढे रमील असं रमेन असं मला वाटत नाही. मी जास्तीत जास्त काम केलं ते एक्सपेरिमेंटला काम केलं. धंदा जरी चालू होता माझा त्यावेळेला तरी सुद्धा आर्थिक बाजू जी सांभाळावी लागते ती नीता सांभाळत होती पूर्णपणे त्यावेळेला. ऍक्टर म्हणून कमर्शियली काम आयुष्यात पहिल्यांदा जे मी केलं ना ते 2008 साली कमीने नावाच्या फिल्ममध्ये केलं. कमर्शियल मध्ये जाऊन करणं आणि तेच काम दररोज करत राहणं, तीच वाक्य दररोज बोलत राहणं, ह्याला फार मोठे पेशन्स लागतात आणि ते पेशन्स माझ्यामध्ये नाही आणि तुम्ही एक्झॉस्ट होऊन जाता त्याच्यामध्ये. ते नव्हतं शक्य, त्यामुळे मी त्याला तसा गिवअप मारलेला होता. मी 2008 साली, म्हणजे मला अजूनही आठवतं, मी उत्तर रात्र नावाचं नाटक बसवलं होतं. इंग्लिश नाटक होतं, हु इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ नावाचं, एडवर्ड आल्वीचं नाटक होतं. ते पुण्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं नाटक होतं ते. पण मला त्यावेळेला संजय वर्मा नावाच्या कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला. बरं, तोपर्यंत ऑडिशन बिडिशन देणं म्हणजे किरकोळ असतं वगैरे अशा मताचा मी होतो, घ्यायचं तर डायरेक्ट घे मला वगैरे अशा पद्धतीचा काहीतरी एक माज म्हण किंवा एक मूर्खपणा होता, माझही नाही तो मूर्खपणा म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याचा मला फोन आला, सर आज ये. म्हटलं हा आज आऊंगा ये. मग मी काय गेलो नाही, संध्याकाळी 7:30 परत फोन आला त्याचा मला की सर आप आ रहे हो. म्हटलं कोण बात कर रहा है सर. म्हटलं मी संजय बात कर रहा हूँ, वर्मा बात कर रहा हूँ, आप प्लीज आ जाइए. आमचा आशुतोष परांडकर होता. तो म्हटलं काय माच करते एवढं, जा ना. म्हटलं मी नाही जाणार एकटं. तो म्हटलं चल मी येतो. म्हणून तो मला घेऊन आला इथे डेक्कनलाच कुठेतरी हॉटेल होतं तिथे. 1.5-2 तास तो माझ्याशी गप्पा मारत होता. तर त्यांनी मीनवाईल येत ना सीन माझ्याकडनं इम्प्रोव्हाइज करून घेतले होते त्याच्यामध्ये बोलता बोलता. मी आपको फोन करतो. तो 9 वाजता गेला मुंबईला. 1 वाजता रात्री फोन आला त्याचा, कल सुबह विशाल जी से आपको मिलना है, विशाल भारद्वाज. सुबह निकलो, 5 बजे निकलो, 10 बजे का अपॉइंटमेंट है आपका. मग मी सकाळी गेलो 5 वाजता, 10 वाजता भेटलो विशालजींना. तर ते म्हटले मी रात्रीच पाहिली तुझी ऑडिशन, पण मी तुला सांगतो डायलॉग एकही नाही. तू इम्प्रोवाइज जेवढं करशील तेवढं तुझं आहे. तू इम्प्रोवाइज केलेले डायलॉग्स मी कट करणार नाही. काम करायचं आहे का नाही करायचं हा कॉल तुझा आहे, पण मला असं वाटतं आहे की तू ह्या प्रोजेक्टमध्ये असावं. म्हटलं ठीक आहे, करतो काम. मग ते जे कमीने जे डायलॉग दिसतात ते मी इम्प्रोवाइज केलेले डायलॉग्स आहेत, आणि अर्थात त्यांच्या परमिशनने, आणि तिथून मी सुरुवात केली. कमीने नंतर मग मी ही आली मराठीमध्ये पहिली फिल्म लालबाग परळ केली, मग पांगिरा केली, त्याच्यानंतर मग ही आली माझ्याकडे चिल्लर पार्टी आली, कारण मुकेश छाबरा तिकडे होता. मग फोर्स केली, मग चितागॉंग केली, मग मराठीमध्ये चालूच होती कामं, एका पाठोपाठ एक कामं चालूच होती. पण मुळात मी तुला सांगू ना, मला ऍक्टर म्हणून करिअर अजिबात करायचं नव्हतं मला.